वयम गोष्ठी सोनिया चाहार, लेखक डॉक्टर बाळ फडके। कलीमुद्दीन धावत धावतच असद खानच्या दिवाणखान्यात शिरले। त्यांना पाहताच असद खान म्हणाला, अरे वा, आप आ गए कलीमुद्दीन साहब।
ओहो, कैसे नहीं आते, आपका बुलावा ही ऐसे था। मगर इतनी जल्दी क्या निकल पड़ी?
सांगतो इतरांनाही येऊ द्या।
बघता बघता इतरही सर्वजण जमले। असद खानचं सगळं कोंडाळच जमलं। असद खान म्हणजे एक प्रस्थच होत।
बेगम साहेबांचा भाऊ,
बादशानं बिरबलाचं उगीचंच स्तोम माजवून ठेवलंय असा असद खानचा पक्का समज होता। त्याचा पाण उतारा करण्याची संधी तो पाहतच असे। आणि एकदा का तो बादशाच्या मर्जीतून उतरला की मग त्याची जागा आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती। बेगम साहेबांनीच तसं वचन दिलं होतं। पण आजवर बिरबल त्यांना पुरून उरला होता, त्यामुळे असद खान आणि त्याचे टोळ भैरव दोस्त नवनवीन कारस्थानं रचत असत।
मैंने आपको इतनी जल्दी से बुलाया, इसकी वजह है बिरबल को खुलेआम नंगा करने की एक तरकीब।
नंगा?
अरे नहीं, नंगा मतलब बिल्कुल नंगा, अंगावर एक कपडा असणार नाही आणि भल्या बाजारातून ओरडत जाईल तो, अशीच युक्ती आहे माझ्याकडे। गालातल्या गालात हसत मिशांना पीठ।
सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू।